तमसामभितोऽहंता चण्डिकाः सवासरः सतां हृदयराजीव विकासाय प्रकल्पतां या निद्रा सर्वभूतानां योगनिद्रारमापतेः ईड्यतां सा महाकाली महाकालसखी सखे विरिञ्चिनास्तु ते मातः काली त्वं चेन्न मुञ्चसि मधुकैडभसंहारं करोत् कथमच्युतः वासवः काशनीकाश यशोऽलङ्कृतदिङ्मुखः महोग्रविक्रमाद्यस्मात् आसिदाजौ पराङ्मुखः यत्प्रतापेन संतप्तो मन्ये बाडपरूपभृत् भगवाननलो अध्यापि सिन्धुवासं न मुञ्चति पूर्वाणे भूतकदनं यस्मिन् विस्मितचेतसः एष एवान्तको नाहम् इत्यासीत् अन्तकस्य धीः प्रणेयेनातिरस्कृत्य त्यक्तो राक्षस इत्यतः चिराय हरिदेशेषु कोणेशः प्राप्तवान्यशः यन्नियन्तुम् अशक्तस्य कुर्वाणम् असति क्रियाः नियन्तुरसतामासीत् पाशिनो मलिनं यशः बाहुवीर्यपराभूतो यस्य प्रायेण मारुतः बभूव क्षणदान्तेषु रतान्तपरिचारकः निधिन्येन जितो हित्वा राजराजः पलायितः स्पष्टं बभाणमाधुर्यं प्राणानामखिलादपि यस्मिन्नुत्तरपूर्वस्य दिश एकादशाधिपाः कुण्ठा बभूवुरात्मीय कण्ठोपमितकीर्तयः निजशुद्धान्तकान्तानाम् आननैरेव निर्जितं ललज्जेयः पुनर्जित्वा शूरमाणी सुधाकरम् बालस्येव क्रीडनकैः प्रवीरैर्यस्य खेलतः लीलाकन्दुकधीरासीत् देवि दीधितिमालिनी त्रियामाचरशुद्धान्त भूविलासनिवारणं विष्णोः सुदर्शनं चक्रं यस्य नापस्य दन्तरम् किशं तं महावीर्यं या सर्वसुरदेहजा अवधिदानवं तस्यै चण्डिकायै नमो नमः मुखं दवासेचनकं ध्यायं ध्यायं निरन्तरं मृगेन्द्रवाहे कालेन मृडस्त्वन्मुखदां गतः कार्तिकी चन्द्रवदना कालिन्दी वीचिदुर्लता अरुणाम्भोजचरणा जयति त्रिरुचिशिवा यत्ते कचभरः कालो यद्बाहुर्लोकरक्षकः युक्तं द्वयं शिवे मध्यस्तु असन्नाको ननाकराट् स्वदेहा देवया देवी प्रदीपादिव दीपिका आविर्बभूव देवानां स्तुवतां हर्तुमापदः ಧೈರ್ಯ ಚಾತುರ್ಯ ಗಾಂಭೀರ್ಯ ವೀರ್ಯ ಸೌಂದರ್ಯ ಶಾಲಿನಿ ರತ್ನಂ ನಿದಂಬಿನಿ ಜಾತೌ ಮೇನಿರೇಯಾಂ ಸುರಾಸುರಾಃ. ಯತೀಯ ಹುಂಕೃತ್ಯನಲೆ ಧೂಮ್ರಾಕ್ಷೋ ಅಭವದಾಹುತಿಃ ಸಮಾಪ್ತಿಂ ಭೀಷಣಂ ಯಾವನ್ ನೈವಾವಾಪ ವಿಕಥನಂ ಚಾಮುಂಡಾ ಶಿವದೂತ್ಯೌ ಯತ್ ಕಲೇ ದಾರುಣ ವಿಕ್ರಮೆ ಭಕ್ಷಯಾಮಾಸ ದುರ್ಮೂರ್ತಿ ಕೀರ್ತಿಭಿಃ ಸಹ ರಕ್ಷಸಾಂ. ಯಸ್ಯಾಶೂಲೇ ಜಗಾಮಾಸ್ತಂ ಯಶಶುಂಭನಿ ಶುಂಭಯೋ ನಮಾಮಿ ವಿಮಲಶ್ಲೋಕಾಂ ಕೌಶಿಕೀಂ ನಾಮಧಾಮು ಮಾಂ ಯಶೋದಾ ಗರ್ಭಜನನಾದ್ ಯಶೋದಾಂ ಗೋಕುಲಸ್ಯ ತಾಂ ವಂದೇ ಭಗವತೀಂ ನಂದಾಂ ವಿಂಧ್ಯಾಚಲಂ ನಿವಾಸಿನೀಂ. ಅಂಬಿಕಾಂಬುಪತಿಷ್ಠಂತಾಂ ಏತಾಶ್ಚಂಡೀಮನುಷ್ಟುಭಃ ಪ್ರಸನ್ನಾ ಸಾಧ್ವಲಂಕಾರಾಃ ಸಿದ್ಧಪದ್ಮೇಕ್ಷಣಾ ಇವ. ಸಮಾಪ್ತಂ ಚ ದ್ವಿತೀಯಂ ಶತಕಂ.